पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 27 मराठी मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 27 मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 27 रोमी सुभेदार पिलात याच्या समोर येशू रोमी सुभेदार पिलात याच्या समोर येशू प्रात्यकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याचविरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन पिलात सुभेदाराच्या स्वाधीन केले. यहुदाचा मृत्यू तेव्हा तो शिक्षापात्र ठरला आहे असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा याने पस्तावून ते 30 रुपये मुख्य याजक व वडील याचकडे परत आणून म्हटले, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पहा. मग तो ते रुपये मंदिरात टाकून निघाला व त्याने जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये घेऊन म्हटले, हे दानकोशात टाकण्यास योग्य नाहीत, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे परदेशियांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन यिर्मयाह संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की आणि ज्याचे मोल इस्रायलाच्या वंशजापैकी काहींनी ठरविले ते त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. आणि प्रभूने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. येशूची चौकशी. मग येशू सुभेदाराच्या पुढे उभा राहिला असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने त्याला म्हटले, तू म्हणतोस तसेच. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे लोक तुझ्याविरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात हे तू ऐकत नाहीस काय? परंतु त्याने त्याला काहीच उत्तर दिले नाही, एका शब्दानेही नाही. यावरून सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक जो सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नामे एक प्रसिद्ध बंदिवान होता. यास्तव ते जमल्यावर पिलाताने त्यास म्हटले, मी तुम्हाकरता कोणाला सोडावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बा याला किंवा ख्रिस्त म्हटलेला येशू याला? कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या स्त्रीने त्यास असा निरोप पाठविला की त्या धार्मिक मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नका, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मी फार दुःख भोगिले आहे. इकडे मुख्य याजक व वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाचे मन वळवून घेतले. सुभेदाराने त्यास उत्तर दिले की तुम्हाकरिता या दोघातून कोणाला सोडावे म्हणून तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बरब्बाला. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळवावे. तो म्हणाला, का? त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरडा करून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळवावे. यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन समुदायासमोर हात धुवून म्हटले, मी या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो. तेव्हा त्याने त्याचकरिता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता हवाली केले. येशूला वधस्तंभाला खिळतात. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला कचेरीत नेले आणि सगळे पलटण जमवून त्याचवर आणले. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला काट्यांचा मुगुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, हे यहुद्याचा राजा, तुझा जयजयकार हो, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याजवर थुकले व तो वेद घेऊन त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता नेले. ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरणेकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुत्था नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. नंतर त्यांनी तेथे बसून त्याची राखण केली. त्यांनी त्याच्या दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा की हा यहुद्यांचा राजा येशू आहे. नंतर त्यांनी त्याचबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे, असे वधस्तंभावर खिळले आणि जवळून जाणाऱ्यांनी डोकी हलवीत त्याची अशी निंदा केली की, अरे, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू आपला बचाव कर. तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील यासहित थट्टा करीत म्हणाले की त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला आपला स्वतःचा बचाव करवत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे आम्ही त्याजवर विश्वास ठेवू. तो देवावर भरोसा ठेवतो. त्याला तो प्रिय असला तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणाला. जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. येशूचा मृत्यू. मग 2 प्रहरापासून 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. जे तिथे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे पाहून म्हटले की तो एलियाला बोलवितो. त्याच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून वेतावर ठेवून त्याला प्यावयास दिला. वरकड म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की नाही हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले, थडी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील बहुत जनांची शरीरे उठली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि बहुतास दिसले. जमादार व त्याच्याबरोबर येशूची राखण करणारे हे भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता, असे म्हणाले. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या गालिलाहून येशूची सेवा करीत त्याच्यामागे आल्या होत्या. त्याचमध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे यांची आई मरिया व जब्दीच्या पुत्रांची आई ह्या होत्या. येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवतात. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताजवळ जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयास आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्राने वेष्टिले, ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती त्या कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. तेथे कबरेसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज, तो ठक जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता, याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3र्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावया सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकास सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. पिला त्यास म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहाराबरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्का मारून कबरेचा बंदोबस्त केला.